चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांची देणी भागवण्यासाठी कारखान्यांनी सॉफ्ट लोन घेतलं, पण परतफेड कशी करणार? खासदार संजय मंडलिक। त्यामुळे साखरेला अपेक्षित उठाव नसल्यानं शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देणं कठीण झालं आहे। त्यामुळे केंद्र शासनानं साखर उद्योग आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं सॉफ्ट लोन घेण्यास परवानगी दिली आहे, परंतु कर्जाची पुढील हंगामात परतफेड करावी लागणार आहे। राज्यातील साखर उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनानं ठोस निर्णय घ्यावेत, अशा मागणीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांनी दिलं आहे। निवेदनात म्हटलं आहे, महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रति टन खर्चातील तफावत अनुदान म्हणून शासनाकडून मिळावं, त्यादृष्टीनं कृषी मूल्य आयोगाकडून अमेंडमेंट करून घ्यावी, त्यादृष्टीनं राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे जरूर तो प्रस्ताव पाठवून सुधारणा सुचवणं आवश्यक असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे।